आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याची अर्थव्यवस्था 2032 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलरची होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त. 2026 हे वर्ष भरती वर्ष म्हणून राबवलं जाणार असल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. अजित पवार यांच्या विमान अपघाताशी संबंधित तथ्य सभागृहासमोर मांडण्याचे विधान परिषद सभापतींचे आदेश. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड. आणि T20 विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा झिम्बाब्वेचा निर्णय. महाराष्ट्र ही देशातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून 2032 राज्य 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावरच्या चर्चेला ते आज उत्तर देत होते. राज्याची अर्थव्यवस्था गेल्या 11 वर्षात 13 लाख कोटीवरून वाढून 51 लाख कोटींवर गेली आहे. तसंच महाराष्ट्र 30 लाख कोटींचं GST संकलन करतो असं मुख्यमंत्री म्हणाले. दावोसमध्ये झालेल्या करारांपैकी 75% करारांची अंमलबजावणी होते. 2025 झालेल्या करारांपैकी 82% करारांची अंमलबजावणी होत आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. देशातल्या एकूण परकीय गुंतवणुकीच्या 39% गुंतवणूक महाराष्ट्रात होते असं त्यांनी नमूद केलं.
एमओयू आणि थेट परकीय गुंतवणुकीत फरक काय आहे? एमओयू हा इरादा आहे आणि FDI चे जे आकडे येतात ते RBI झालेली गुंतवणूक म्हणजे आलेले पैसे सांगतात. हा वादा नाही आहे, हा इरादाही नाही आहे. प्रत्यक्ष जे पैसे देशामध्ये आले त्या वर्षामध्ये FDIच्या रूपानं ते सांगितलं जातं, त्याच्यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण देशाच्या 39% गुंतवणूक येते.
राज्यातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी 2026 हे वर्ष भरती वर्ष म्हणून राबवलं जाणार आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणावरच्या चर्चेला ते विधान परिषदेत उत्तर देत होते. राज्यात नवी औद्योगिक क्रांती होत असून राज्याच्या विकासाची गती आता कुणीही थांबवू शकत नाही असं ते म्हणाले.
आर्थिक, औद्योगिक, सामाजिक, प्रशासकीय सगळ्याच आघाड्यांवर महाराष्ट्राची स्थिती मजबूत आहे, ही वस्तुस्थिती आहे. अभिभाषणामध्ये राज्यपालांनी हे वास्तव मांडलेला.
विकास हा फक्त मुंबई पुण्यापर्यंत मर्यादित न ठेवता औद्योगिक विकासाचं विकेंद्रीकरण केलं जात आहे असं त्यांनी सांगितलं. विरोधकांनी जनतेचे प्रश्न मांडावेत, जनतेला न्याय द्यावा, पण ते केवळ विरोधाला विरोध करत आहेत अशी टीका त्यांनी केली. राज्य विधानसभेत आज पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला सुरुवात झाली. श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, शिवभोजन योजना अशा योजनांसाठी निधी मिळत नाही, जिल्हा परिषद शाळा बंद पडत आहेत, अनेक शाळांमध्ये शिक्षक नाहीत, स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी ट्रेनिंग सेंटर नाही अशा तक्रारींचा पाढा काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी वाचला. रोजगार हमी योजनेकडे सरकारचं दुर्लक्ष झाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील म्हणाले. महारेरा अंतर्गत थकीत रकमेच्या वसुलीचं प्रमाण 34% आहे ते वाढवण्याचं आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत दिलं. राज्य शासनानं वसुली प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विशेष निर्देश दिले आहेत. विकासकांच्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी भूमी अभिलेख, मुद्रांक विभाग, मालमत्ता कर विभाग, कंपनी नोंदणी विभाग, RTO तसंच आवश्यकतेनुसार आयकर विभागाकडून अतिरिक्त माहिती घेण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित विकासकांची इतर जिल्ह्यांमधली मालमत्ता मोजून RRC प्रक्रियेद्वारे वसुली केली जाणार असल्याचंही देसाई यांनी सांगितलं. अजित पवार यांच्या विमान अपघाताशी संबंधित तथ्य सरकारनं सभागृहासमोर मांडावीत असे निर्देश विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आज दिले. या प्रकरणी 28 तारखेला चर्चा करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी स्थगन प्रस्ताव मांडला होता. अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात FIR नोंदून घेतला नाही असं आमदार रोहित पवार यांनी सांगितलं. ते बातमीदारांशी बोलत होते. या प्रकरणाचा तपास CID करत असल्यानं FIR नोंदवला जाऊ शकत नाही असं आपल्याला पोलिसांनी सांगितल्याचं पवार म्हणाले. त्यामुळे आपण CID अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांना DGCA अहवालाबद्दल विचारलं असता त्याबद्दल माहिती नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं पवार यांनी बातमीदारांना सांगितलं. अजित पवार यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला विमान अपघात हा अपघातच होता की घातपात होता यावर सीआयडी अर्थात गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासाचा भर असल्याचं अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी आज पुण्यात वार्ताहर परिषदेत सांगितलं. एएआयबी म्हणजेच विमान अपघात अन्वेषण विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातले निष्कर्ष सीआयडीच्या तपासात समाविष्ट केले जातील असं त्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाली आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज मुंबईत झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ही घोषणा केली. प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला, त्याला सुनील तटकरे यांनी अनुमोदन दिलं आणि एकमतानं त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पार्थ पवार यांच्या उमेदवारीची घोषणा प्रफुल्ल पटेल यांनी केली. भारत आणि इस्रायल यांच्यात आज विविध क्षेत्रांमधले सामंजस्य करार झाले. सांस्कृतिक देवाणघेवाण, भूभौतिक अन्वेषण, मत्स्योद्योग आणि जलशेती, यूपीआय आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शिक्षण सुधारणा इत्यादी क्षेत्रांचा यात समावेश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे प्रधानमंत्री बेन्यामिन नेतान्यू यांच्यात झालेल्या शिष्टमंडळस्तरीय चर्चेनंतर हे सामंजस्य करार करण्यात आले. काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेली भारत इस्रायल भागीदारी आता विशेष धोरणात्मक भागीदारीच्या दर्जाला नेण्याचा ऐतिहासिक निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे. आज महत्त्वाच्या उभरत्या तंत्रज्ञानासाठी भागीदारी करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात नोंदणी प्रक्रियेसाठी आता ई बॉन्डची सुविधा उपलब्ध होणार आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या सुविधेमुळे नागरिकांना घरबसल्या ई बॉन्ड काढून मुद्रांक शुल्क ऑनलाईन भरता येईल. विमान प्रवाशांना आता तिकीटं आरक्षित केल्यानंतर 48 तासांच्या आत अतिरिक्त शुल्क न भरता ती रद्द करता किंवा बदलता येतील असं डीजीसीएनं म्हटलं आहे. यासाठी काही अटींची पूर्तता प्रवाशांना करावी लागेल. देशांतर्गत प्रवासाला 7 दिवस आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाला 15 दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असेल तर हे नियम लागू होणार नाहीत. टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 8 पहिल्या गटाच्या सामन्यांमध्ये आज भारत आणि झिम्बाब्वे यांच्या दरम्यान सामना सुरू आहे. चेन्नईत सुरू असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेनं प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या एका षटकात बिनबाद 13 धावा झाल्या होत्या. भारताला उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी आजचा सामना तसंच येत्या रविवारचा वेस्ट इंडिजबरोबरचा सामना या दोन्हींमध्येही विजय मिळवणं आवश्यक आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात आलं. त्यांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी आमदार प्रसाद लाड यांनी आज विधान परिषदेत केली. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात लक्षणीय तर मराठवाडा आणि विदर्भात किंचित घट झाली. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्याची अर्थव्यवस्था 2032 $1 ट्रिलियन होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त. 2026 हे वर्ष भरती वर्ष म्हणून राबवलं जाणार असल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. अजित पवार यांच्या विमान अपघाताशी संबंधित तथ्य सभागृहासमोर मांडण्याचे विधान परिषद सभापतींचे आदेश. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड आणि टी20 विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा झिम्बाब्वेचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.